या ठिकाणी आपल्या समोर गीत गायण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पुण्याचे राघू आदरणीय राहुलजी शिंदे साहेब हे या ठिकाणी गीत गायण्यासाठी उपस्थित झाले. आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं अशी माझी नम्रतेची विनंती.
अनिता विटेकर यांच्या वतीने देखील भेट आलेली आहे. शान पर मरने वालों की शान नहीं जाती,
शान पर मरने वालों की,
शान पर मरने वालों की शान नहीं जाती. नीलेश भाव, शान पर मरने वालों की
शान नहीं जाती. अरे ये वतन पर जान दो जान नहीं जाती.
तमन्ना सरफरोशी की हो तो आन नहीं जाती, और गर्व से चेहरे कहो तो पहचान नहीं जाती, पहचान नहीं जाती.
गर्व से जैमी मत हो
अपनी पहचान नहीं जाती. अनिता ताई भंडारी यांच्या वतीने भेट. कालपती सुशीलबाई तायडे यांच्या स्मरणात राहुलदादा तायडे यांच्या वतीने 500 रुपयाची भेट आलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतोय, परंतु आजही समाजाची परिस्थिती काय वेगळी राहिलेली नाहीये, आणि म्हणून एक मुकडा सादर करतोय. अरे जातना खतरा करतो सतरा धरून बाई तुझ्या हाताला. वस्तुस्थिती सांगते, आई शपथ खोटं नाही बोलत.
अरे सतरा खतरा करू तो सतरा धरू न बाईक
छाताला. अरे घरात बसून खाताला म्हणतो जय भिंगवाला. सुरेखा सूर्यवंशी, लता कासले, आशा कांबळे, महेंद्र कांबळे यांच्या वतीनं 500 रुपयाची भेट. सध्या आता एक नवीन नाटक चालू झालेलं आहे, कसं माहितीये? बोले 9 दिवस ती एका जागेवर बसून असते, म्हणजे ती 9 दिवस बिचारी बसून असती ना, ते इतर तर फिरत असते सगळी. आवाज वाढव या कल्याण बडेकर यांच्या वतीने भेट. एकदा माझं सेट केला तर परत बोट घालायची नाही, एकदा फायनल फायनल.
अरे सतरा खतरा करू तो सतरा खतरा.
समाजासाठी माझं सांगणं आहे, काही काही लोक सफेद कपडे घालतात, असलं सगळं घालतात, पंचशिला बिला फार भर चौकात येऊन जयमीन बिमीन असा जयमीन घालत असं वाटत खरं त्याच्या आईला त्याच्या अंगात बाबासाहेब येतात. पण असा एक तरुण असतो भरकटलेला. आवाज वाढव बाबा. आपल्या गावभर सांगतो मी बंगला बांधला, मी बंगला बांधला, मी बंगला बांधला. त्यावेळेस माझ्यासारखा एक कलाकार त्याला काय म्हणतो गीतातून सादर करताय.
आरे
मानलेला असतो त्याला माझं काय सांगणं आहे, काय बात आहे? दिनेश
भाऊ
अरे मग तुझ्या बंगल्याला जायचं शास्त्रों पर कुर्बान है। अरे हमारे आंखों के सामने भंजी का अरमान है और अंध श्रद्धा को बचाने वाला केवल बुद्ध भगवान है, केवल बुद्ध भगवान। आजही आपला समाज त्या गळाताळामध्ये रुतून आहे, कारण का? अरे बांगला बांधल्यावर तुम्ही लोक सगळे पूजेला येणार आहे 12 वाजता, तर पाटच सगळं उरकून घेतो आतल्या खुलीत, म्हणजे समाज दिसला तर त्याला कळलं पाहिजे अरे किती शुद्ध बुद्ध यार। वस्तुस्थिती सांगतोय मी, अरे बांगला बांधल्या
जाएगी
अरे यार त्या दारावर ती बुद्धाची गणपतीची मूर्ती लावली, त्या बिल्डर लावून गेला बोले, आम्हाला माहितच नव्हतं, जाता जाता त्या बिल्डर लावून गेला तू गणपतीची मूर्ती, म्हणजे बंगला घेताना या भाडाखावणी सांगितलंच नाही की मी बौद्ध आहे, तिथं बुद्ध मूर्ती बसव, बाबासाहेब बसव, शिवाजी महाराज बसव, नाही बोले बिल्डर बसून गेला गणपतीची मूर्ती, आणि म्हणून लोक राजगुरु ताय दिसली, त्रिभुवन ताय दिसली, निलेश भाऊ दिसले, ताई जेबीन 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 तुमची पाठ फिरली, बाप बदलल्यावानी आपल्या आईचा नवरा बदल की लगेच नमस्कार चालू होतो, चमत्कार चालू होतो, आणि म्हणून अरे तुझ्या ओठात येत आणि मला सांगायचं, अरे वागणं हे जगणं हे कसं, वागणं हे जगणं हे कसं, अरे मग त्या गर्भामध्येच मेला चालता येत नसेल तर कृपया शांत बसायचं तरी काम करा, परंतु समोरच्या नादाला लागून आपल्या स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका. आता मला साधा एक प्रश्न आहे, बघा कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीये, परंतु एक वस्तुस्थिती आहे, 33 कोटी देव आहे बुवा भारतात, एक माईचा लाल कोरोना घालू नाही शकला, घाला नका मला खरं सांगा तू, आणि त्या देवालाच बंद करून ठेवला, म्हणजे ते उघडला तर त्याला कोरोना होईल, एक अभ्यास जर केला ना शिर्डीचे साईबाबा बालाजी दगडूशेठ हलवाई अशा गणपतीचा पैसा जरी सगळा एकत्र केला आणि या भारताला जर दिला तर भारतामध्ये गरिबी नाहीशी होईल बंधू। मध्ये एक मी वाचलं की काय 10 किलोचं कोणी मुकुट दिलं त्या दगडूशेठला आहे का म्हणलं फोन होता आमच्या कलाकारांना ते द्यायचं थोडं थोडं त्यातलं म्हणजे विचार करा या जगामध्ये देवधर्म जर असतं तर हा कोरोना रोग गेला असता ना कधीच्या कधीच म्हणजे हे सगळं थोटाड आहे अंधश्रद्धा आहे। आणि म्हणून जे जी लोक प्रामाणिकपणे चळवळ चालवतात भले तो कुठल्या का पक्षाचा असावा परंतु बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवतात ही फार महत्वाची गोष्ट आहे। आणि मी तर या मताचा माणूस आहे भले कुठल्याही पक्षाचा पण सत्तेची चावी आपल्या हातात पाहिजे सत्ता आपल्या हातात असेल तर आपण सगळं काही करू शकतो। आणि म्हणून मध्ये मध्ये ते आनंद शिंदेला कोणी ट्रोल करायला लागले राष्ट्रवादीत आमदार झाला आमदार झाला आणि तुम्हाला वाता यायला त्याच्या आईला त्याला मिळते ते घ्याव जा ना त्याला काय आपल्या वापस जाते का। आणि त्याला जो मिळालेला आहे बंधूंनो तो कलाकार कोट्यातून मिळालेला आहे त्याने काय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही कलाकार कोट्यामधून आनंद शिंदे यांना ती आमदारकी मिळाली त्याला अशी नजर लागली की त्याने ते पास ती चळवळ ही गतिमान झाली पाहिजे चळवळ पुढे पुढे गेली पाहिजे। आणि म्हणून त्यांचं अनुकरण आख्या समाजाने केलं पाहिजे दुसऱ्या दिवशी समाजाचं अनुकरण आपण शिकलं पाहिजे। शुक्रवारच्या दिवशी मुस्लिम समाजाला सांगावं नाही लागत की बा मस्जिद मध्ये नमाज पठण पडण्यासाठी म्हणून ते लोक त्यांच्या टायमाला बरोबर जातात। रविवारी ख्रिश्चन समाजाला सांगावं लागत नाही किंवा चर्च मध्ये ये आपण एखादा कार्यक्रम घेतला सुजित यादवला 100 वेळा सांगावं लागतं उद्या ये बरं का बाबा 11 वाजता उद्या ये बरं का बाबा 11 वाजता त्या 11 वाजल्या तरी तो काही येत नाही म्हणतात म्हणतो अरे कुठे हे काय इथं 5 मिनिटं वाजलो तो येतो 1 तासाने अशी आपली परिस्थिती आहे। आणि म्हणून तुमच्या दगडाचे देव समईच्या प्रकाशात बसले आहेत मंदिरात तुमच्या दगडाचे देव समईच्या प्रकाशात बसले आहेत मंदिरात आमच्या हजारो पिढ्या गडप झाल्या काया अज्ञानाच्या अंधारात म्हणून भीमाने जन्म घेतला भीमाईच्या उदरात आणि कोटी 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 जीवड्यांना जीवदान मिळाले फक्त बुद्धाच्या बुद्ध विहारात फक्त बुद्धाच्या बुद्ध गायकवाड यांच्या वतीने देखील 100 रुपयांची भेट आलेली आहे। अशोक सरोदे जे प्रति बाबासाहेब आंबेडकरांचा रोल करतात त्यांच्या वतीने देखील भेट आलेली आहे। प्रार्थना सभी गायक आयुष्मान पंतप्रधान गाडे साहेब जी मला हार्मोनियम वर साथ देत आहेत, त्याचप्रमाणे आतिशजी वाघमारे साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाची भेट आली आहे, आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक सुधाकरजी आठवले त्याचप्रमाणे संतोषजी वैद्य साहेब यांच्या वतीने देखील भेट आलेली आहे, निलेश भावाला त्यांच्या वतीने देखील भेट आलेली आहे, आणि म्हणून जी मुलं आपली शिकली सवरली आपली मुलगी देताना बी येणार त्या समोरचं कुटुंब बघा बरोबर आहे का, कारण आपली मुलगी त्या घरामध्ये जाऊन विचारली नाही पाहिजे, आणि म्हणून आई वडील त्या मुलाच्या मागे लागतात बाबा मला चल बाबा तुझं लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं, परंतु तो मुलगा शिकलेला असतो आणि ते लोक त्याला सांगत असतात की तुझं लग्न करायचं आहे लग्न करायचं आहे, निलेश भाऊ तो मुलगा शिकलेला असतो बरं का तायडे साहेब, तर तो मुलगा आपल्या आई बापाला काय म्हणतो काही देऊ लक्ष द्या, अरे हवी मला दीक्षाभूमीच्या स्पर्शाच्या त्या सळसळणाऱ्या नागिनी आहेत, व्यक्तिमत्व चळवळीशी एकनिष्ठ झालेले लताताई राजगुरु आणि रजनीताई त्रिभुवन खऱ्या अभिमाच्या वाहिनी आहेत, खऱ्या अभिमाच्या वाहिनी. अरे हवी भीमजी ने हमें बलवान बना डाला है. समाज को आपण पैसे घेतो ना ते आपलं काम आहे, कारण त्यांच्याशिवाय आपण जगतो. आणि तुम्हाला बाबासाहेबांनी ते देणे लायक केलेलं आहे, आणि म्हणून म्हणायचं भीमजीने आम्ही बलवान बनवला. भीमजीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर नितीन रोकडे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाची भेट आलेली आहे. म्हणून मी राहुल तायडे साहेब लक्ष द्या, म्हणून मी बऱ्याच नेत्यांना सांगितलं त्या दीक्षाभूमीचं पूजन झालं आपलं, ह्याचं बाबासाहेबांच्या स्मारकाचं पूजन होऊन किती वर्ष झाले. इतर भेटाना बांधकामाला फक्त आपलं लोकांना चुत्या बनवलं ते भूमिपूजन झालं, तो बी तिकडं मी बी इकडं तो बी तिकडं. म्हणून मी बऱ्याच नेत्यांना सांगितलं एकदा की प्रत्येक समाज बांधवाकडून 10000 रुपये जरी घेतले ना तर त्यात स्मारक आपण बांधू शकतो. और इसलिए कहना है नीलेश भाऊ के भीमजी ने हमें बलवान बना डाला है, हाथा पाए ना ऐसी चट्टान बना डाला है. अरे भीमजी के संविधान का करिश्मा देखो, एक चाय बेचने वाले को पंत प्रधान बना. त्याप्रमाणे लताताई राजगुरु रजनीताई त्रिभुवन सुनील भुलके साहेब यांच्या वतीने 500 रुपयाची भेट आलेली आहे. निलेश भाऊ अल्लाड मित्र परिवार यांच्या वतीने भेट आलेली आहे. आम्ही मला Oh, my God. सुमनताई साकळे यांच्या वतीने देखील भेट मिळाली, मनापासून आभारी आहे।